भाग पाच काईन आणि हाबेल उत्पत्ती याचा चौथा अध्याय एक ते सोळा वचन रोमकरास पत्र याचा तिसरा अध्याय आणि तेवीस वचन. आदाम आणि हवा याला दोन पुत्र होतात. एकाना नाव काईन आणि एकाना नाव हाबेल होता. हाबेलने परमेश्वराला प्रसन्न करा, परंतु काईन प्रसन्न करणे नाही. काईनाने हाबेलाला प्रतिद्वारा ईर्ष्या निर्माहिनी राग आणा. एक दिवस हाबेलने मारून टाका. परमेश्वराने काईनाला सोदा म्हणून राजहिनी परमेश्वर क्रोधित हे. ज्यावेळेस लोक पाप करत परमेश्वर मानवानी घनिष्ठ संबंध करूला हेर, परंतु प्रत्येक पापनी हर एकाला परमेश्वरापासून दूर करात.